नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रप्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांची माहिती. संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार. राज्य सरकारच्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड इथल्या सभेत ग्वाही. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. आणि पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रप्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल असून ते तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरणावर केंद्रित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या विकासाच्या मॉडेलला देशातल्या जनतेनं समर्थन दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2014 के बाद देश ने हमें सेवा करने का अवसर दिया. देश दूसरी बार तीसरी बार हमें सेवा करने का मॉडल बनाती है. उसका कारण देश की जनता ने हमारे विकास के मॉडल को परखा है, समझा है और समर्थन दिया है.
राष्ट्रपतींचं अभिभाषण भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारनं कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगून त्यांनी मुद्रा योजना, गरिबांना आरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव संमत करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात चाकण इथं काल निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचं उद्घाटन तसंच शिर्डी इथल्या सुविधेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शासनानं संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार केले. केंद्र सरकारनं देशातल्या नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिल्यानं आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उद्योगांना त्रास होईल अशी वर्तणूक करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्य सरकारनं सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेड इथं आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. मराठवाड्याची दुष्काळवाडा अशी असलेली ओळख दूर करण्यासाठी बंद पडलेल्या योजना महायुती सरकार पुन्हा सुरू करत असल्याचं शिंदे म्हणाले. मराठवाड्यासाठी 11 जलसिंचन योजनांना मंजुरी दिल्याचं सांगून मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली.
2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले. एकीकडे प्रकल्प उभे केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. आज लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, शेतकरी सन्मान योजना काढली, युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला, वयस्करांना वयश्री योजना केली. 2.5 वर्षा एवढे निर्णय घेतले, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे निर्णय घेतले नाही.
दरम्यान या सभेनंतर वार्ताहरांशी बोलताना शिंदे यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्ग जनतेवर लादणार नाही असं सांगतानाच त्यांनी जिथे विरोध आहे तिथे काम केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शिवपाणंद आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगानं काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी दिली. राज्यात अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि अन्य घटकांना राज्य शासनानं 592,34,90,000 रुपयांची मदत दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. 5,39,605 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात 483,883 लाभार्थींना 514,85,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं दिलेलं 249 धावांचं लक्ष भारतानं 39व्या षटकात 6 गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गिलनं 87, श्रेयस अय्यरनं 59 धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा 9 तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तिरंदाजीच्या रिकर्व प्रकारात काल महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यांनी मिश्र गटातलं विजेतेपद पटकावलं, तर महाराष्ट्राच्या महिला तिरंदाजांच्या पथकानं सामूहिक रिकर्व प्रकारात बाजी मारली. या स्पर्धेत महाराष्ट्र 19 सुवर्ण, 36 रौप्य आणि 33 कांस्य पदकांसह 89 पदकं जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक लेखक द्वारकानाथ संजगिरी यांच्या पार्थिवावर आज दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संजगिरी यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी संजगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
आमच्याकडे आज या ठिकाणी जवळपास 150 स्टॉल्स उपलब्ध आहेत आणि फक्त धाराशिव जिल्ह्यातलं नाही इतर बाहेरच्या जिल्ह्यातलं पण जवळजवळ 15 स्टॉल या ठिकाणी घेऊन सहभागी झालेले आहे आणि या ठिकाणी आमचे टार्गेट जवळपास 20 लाख आहे. पण आमची एक्सपेक्टेशन आहे की 20 लाखाच्या पलीकडे जाऊन जवळपास यावेळेस 25 लाख यावेळेस आम्ही रीच करूया.
यावेळी उमेद अभियानाच्या उपक्रमांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दलचा 2020-21 राजमाता जिजाऊ स्वावलंबन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आकाशवाणी दूरदर्शनचे वार्ताहर देवीदास पाठक यांना प्रदान करण्यात आला. तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांना देखील राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहरात 10-23 फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं काल भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या डॉक्टर परिचारिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. या मोहिमेअंतर्गत डीईसी आणि अल्बेंडाझॉल गोळ्या देण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत पूर्वलिंग निदान प्रतिबंध PCPNDT आणि वैद्यकीय गर्भपात MTP कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. लिंग समानता आणि जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवले जात असून नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन लिंग समानता आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधासाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ धनंजय चाकूरकर यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या धर्मापुरी इथल्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याबाबत काल कार्यशाळा घेण्यात आली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसान इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकानं मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी छापा मारून हायवा यारी मशीन लोडर जप्त केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रप्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांची माहिती. संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. आणि पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.